तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सईता म्हणकर आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझा आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड FM बजाते रहो.
ऍक्शन
सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती, आणि कल्ला करण्यासाठी आज जिच्या मागे मी धावत होते आणि जी धावते सुद्धा आजकाल खरं तर आणि जिच्या मागे ऍक्च्युली अख्खी दुनिया धावते, तिचे इतके फॅन्स आहेत, जिचे इतके यु नो फॉलोअर्स आहेत, त्यापैकीच मी एक आणि जी खूप सही आहे आयुष्यामध्ये, अशी आपली सईता म्हणकर. वेल, आणि सई, तुझ्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी, बहुत सारे राज जो है आज बाहेर निकलने वाले है, सो आर यू रेडी?
येस, ब्रिंग इट ऑन.
ऑलराइट, पण सई, तुझं नाव ऍक्च्युली यु नो खूप छान नाव आहे, आणि मला असं वाटतं खूप कमी नावं असतात की ज्यांची पेटनेम बनवता येत नाही, तसं तुझं आहे की सईला सईच म्हणूयात. सो मला सांग की तुझं हे नाव कोणी ठेवलं, तुझा जन्म कुठला?
हे माझं नाव माझ्या मामाने ठेवलं आहे सख्या, आणि माझा जन्म सांगलीचा आहे. माझ्या नावाचं पेटनेम होऊ शकत नसलं तरी मला पेटनेम्स खूप आहेत, त्यातलं एक सया असं माझं पेटनेम आहे, ते खूप इट इज व्हेरी प्रेशियस, कारण फक्त फॅमिली मेंबर्स आणि गिरिजा आणि इतर लोक मला सया म्हणतात. सो या,
मामाने पर्टिक्युलरली हे नाव शोधून काढलं होतं? डू यू नो एनी स्टोरी अबाउट?
अपॅरेंटली माझा मामा आणि मावशी या दोघांनी मिळून हे नाव सुचवलेलं आहे. सईचा अर्थ आहे सखी, म्हणजे मैत्री.
तुझे आई वडील तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?
सो आमची छोटीशी फॅमिली आहे, तीन लोकांची, मी, आई, बाबा. बाबा माझे मोचे नेव्हीमध्ये होते, आई कायमच हाऊसवाईफ होती. माय डॅड पास्ड अवे 6 years back, आणि अशी एक छोटीशी.
तो यू आर द ओनली चाइल्ड?
आय एम द ओनली चाइल्ड. इमॅजिन, म्हणजे असं अजिबात समजू नका की एकुलती एक मुलगी म्हणजे खूप लाड झाला असणार आहे. मी इक्वली मारही तेवढाच खाल्लाय आईकडून. सो लाडही खूप झालेत आणि मारही भरपूर खाल्लाय.
आता त्याचे किस्से मला कळतील की मार का खाल्लाय. पण मला वाटतं आपल्या लहानपणीचं जे घर असतं ते आपल्या खूप क्लोज असतं. मला आठवतं की माझी जेव्हा रूम मला सोडायला लागली होती, घरातली खोली फक्त बदलली, तर मी पडदा पकडून रडले होते.
गरोबर असोसिएशन असतं त्या जागेशी.
सो मला सांग की तुझ्या घरातले कोपरे, तुझं घर कसं होतं, त्याचं अंगण कसं आहे, ते अजूनही तसंच आहे का यू हॅव शिफ्टेड समवेअर एल्स?
तुला हे ऐकून खूप स्ट्रेंज वाटेल खरं तर, पण मला अशा कुठल्याच घराशी असं असोसिएशन नाही आहे, कारण एकतर आम्ही खूप घरं बदलली लहानपणापासून, आणि मला एकच असोसिएशन आहे जी माझ्या आजोळच्या घरची आहे. म्हणजे माझ्या पणजीच्या घरी आम्ही दिवाळीला एकत्र जमायचो सगळे, आणि कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती एक अत्यंत साधं कौलारू घर, जिथे घर इथे बाजूला गोठा, मागे बायोगॅसचा प्लांट, काही पावलांवरती शेत, असं वातावरण असलेलं घर. सो मला त्याची खूप आठवण येते, आणि आता आजी नसल्यामुळे तिकडे कोणीच जात नाही, आणि असं पोरकं ओकबोकं झालेलं घर आहे. तर मी लास्ट इयरच सगळ्या घरातल्या मोठ्यांना प्रस्ताव ठेवला की लेट्स यु नो रिलिव्ह दोज मोमेंट्स आणि त्या घराचं काहीतरी करू आपण. सो आय माझ्या असोसिएशन त्या घराशी आहे.
असं म्हणतात ना की नातू म्हणजे दुधावरची साय असते, आणि आजीचं आणि आपलं कनेक्शन खूप वेगळं असतं. सो तुला काय आजीचे काय संस्कार आहेत, काय मजा धमाल करायचे?
सो माय पणजी खरं तर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. ती स्वतः 98 वर्षाची होईपर्यंत तिने घराच्या बाहेर बनणारा कुठलाही पदार्थ खाल्ला नव्हता.
काय?
आणि आय स्टील रिमेंबर जेव्हा ती 98 वर्षाची झाली, नाईलाज होता, तिला चेकअपसाठी कुठेतरी आम्ही घेऊन चाललो होतो, आणि तिला औषधं घ्यायची होती, त्यामुळे तिला डोसा खायला लागला कुठल्या तरी रेस्टॉरंटचा. आय हॅव सीन हर क्राय की मी आज बाहेरचं खाल्लं आणि मी सगळं तोडलं इतक्या वर्षाचं जे मी पाळलं होतं. सो खूप छान आणि वेगळ्याच गोष्टी ज्या आता कधी परत जगायला मिळतील अशा असं वाटत नाही. सो माझी आजी खूपच स्ट्रिक्ट आणि मस्त होती, म्हणजे घरी आम्ही हातपाय धुवून आल्याशिवाय आम्हाला किचनमध्ये एंट्री नव्हती कोणाला, आणि तिला नॉनव्हेज आवडायचं नाही, पण तिला चोरून आम्ही काय काय करतो याचं सगळ्याचं लक्ष तिचं आमच्यावर असायचं. सो पणजी आणि आजी स्कूल्स इन देअर ओन वे.
वॉज ही अ स्ट्रिक्ट डॅड, वॉज ही अ फ्रेंडली?
तो खरं तर चिल्ड आउटच होता, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. पण मला अजूनही आठवतंय की मी इंडस्ट्रीमध्ये काम करावं अशी ह्याला तो फारसा कन्व्हिन्स्ड नव्हता, पण त्याला माहीत होतं की ही माझीच मुलगी आहे, माझ्यापेक्षा एक अजून एक टक्काभर ही जास्तच हट्टी आहे. सो तो त्याच्यात पडला नाही वाद घालण्यात. त्यांनी मला एक दोन गोष्टी सांगितलेल्या कायम आठवत आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की मी कधीही आयुष्यात तुझ्यासाठी डोनेशन भरणार नाही कुठे. तुला जे काही मिळवू तू इच्छितेस ते तुझ्या मेरिटवरती तू मिळवायचंस. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की कुठलंही काम अंगावर पडलं तर ते करण्याची लाज नाही वाटली पाहिजे माणसाला. सो वेन ही यूज टू अर्न अ गुड अमाऊंट बीइंग ऑन अ शिपी पोस्ट, तो टॅक्सी पण चालवायचा एकीकडे, कारण तो त्याचा छंद होता. म्हणजे गाडी चालवणं भयंकर आवडायचं पप्पाला. म्हणजे मला आठवतंय, दिस इज रिअली फनी, मी कोंडुस्करने यायच्या आधी पप्पानी कधी कधी असंही केलंय की आम्ही दोघे मुंबईला आलो, त्यांनी ड्रायव्हरला बाजूला बसून अख्खी रात्र बस त्यांनी चालवली आहे. पुलावरून उड्या मारणे, बस चालवणे, हे सगळे त्याचे रानटी रावडी रॉक गुण माझ्यात आले आहेत, त्याच्यामुळे मी अशी आहे कदाचित.
गॉड, म्हणजे कार ड्राईव्ह करणं ही म्हणजे समजू शकतो आपण, पण बस ड्राईव्ह करणं ही समथिंग रिअली क्रेझी. पण दॅट्स कॉल्ड पॅशन आय गेस. त्याच्यामुळे कदाचित एवढं डेडिकेशनने तू पण काम करते, काही गुण येतात ना बापा.
93.5 FM बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.